हरिः ॐ नम आव्याधिनीभ्यो विविध्यन्तीभ्यश्च वो नमो नम उगणाभ्यस्तृगहतीभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महद्भ्यः क्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नमस्तेना नमस्तेनाभ्यसेनानिभ्यश्च वो नमो नमः शत्रुभ्यः सङ्ग्रहीतृभ्यश्च वो नमो नमस्तक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्य कर्मारेभ्यश्च वो नमो नमः पुंगिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नम इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो मृगयुभ्यश्वनिभ्यश्च वो नमो नमश्वभ्य स्वपतिभ्यश्च वो नमः नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च श्रुतिकण्ठाय च नमः कपर्दिने च व्युक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिशाय च श्रुतिविष्टाय च नमो मीढुष्टमाय केशुमते च नमो ओहरस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षीयसे च नमो वृद्धाय च संवृद्धने च नमो अग्र्याय च प्रथमाय च नम आशवे चाजिराय च नमः शीध्रियाय च शीभ्याय च नम ऊर्म्याय च वस्वन्याय च नमः स्रोतस्याय च दीप्याय च परम पूजनीय स्वामी माधवनाथांच स्मृति आपल्या समोर सद्भक्त पूजेचा काका स्वागत करते. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी नित्यानंदनाथाय नमः. स्वामी जी ना हिंगे गुरुजी म्हणत असलेलं एक भजन फार आवडत. कुठे भरता पाणी, कुठे चोरता लोणी, कुठे जाता रणी देवराया, कशी कळावी प्रभूची माया. प्रभूच्या मायेप्रमाणे स्वामीजींच सदा समाहित चित्त मनी वसे जनहित याच आदर्श मूर्तिमंत कोण असेल तर ते स्वतःच. कोणाचे लग्न जमून देणं, कोणासाठी घर पाहणं, तर कोणाच्या घरातील सामान स्वतः जाऊन लावणं, तरी ती सर्वावर दया कशी कळावी स्वामीजींची माया. आज सोमवार दिनांक 5 ऑक्टोबर 1987 वेळ सकाळी 10:30 तर बाजीराव रोड विष्णुकृपा बिल्डिंग व भिडेवाडा स्वामीजींच्या सानिध्यातील 1-2 प्रसंग. नुकताच 1 ऑक्टोबरचा स्वामीजींचा वर्धापन दिन उत्सव साजरा झाल्यामुळे केंद्राला 8 दिवस सुट्टी आहे. स्वामीजींची भेट व दर्शन बंद आहे. आज माझ्या ऑफिसलाही सुट्टी असल्याने मी लतूताईच्या दाराशी उघडवून तिच्याशी झालेल्या कार्यक्रमाविषयी बोलतो आहे. एकामागून एक प्रसंग लतूताई सांगते आहे आणि स्वामीजींच्या आठवणी तीव्रतेने जाव्या करीत आहे. तेवढ्यात तिला घरातून बोलावणे आल्याने आमच्या गप्पा थांबल्या. मी वाड्याबाहेर आलो, शनिवारपर्यंत पाय मोकळा करावा या विचारात रोडवर आलो. तो गंगधर मिठाई दुकानाच्या कॉर्नरला सरलाताईसह स्वामीजी उभे
अंगावर पांढरे शुभ्र धोतर, त्यावर स्वच्छ पांढरा शुभ्र नेहरू शर्ट, डोक्यावर काही नाही, पायात साध्या चपला इत्यादी पेहरावात स्वामीजी उभे. मी पाहतच आले, इकडे कुठे आले असावेत या विचारात. स्वामीजी बरोबर सद्भक्त प्रकाश कुलकर्णी, त्यांची पत्नी सौभाग्यवती क्षमा आणि भगिनी प्रबोधिनी त्यांच्याशी बोलत आहेत आणि समोरच्या बिल्डिंगकडे हात दाखवीत रोड क्रॉस करून येत आहेत. तेव्हा मी पुढे होऊन वाकून नमस्कार केला तेव्हा ते उद्गारले, कुठे काका, तुम्ही इथे राहता नाही का? मी म्हणाला, होय स्वामीजी, या भिडे वाड्यात मी राहतो आणि लतूताई इथेच राहते. त्यावर मान हलवीत, हो हो, आपली लतूताई इथेच राहते बरोबर, पण आता आम्ही या प्रबोधिनीसाठी एक जागा पाहायला जात आहोत समोर विष्णुकृपा बिल्डिंगमध्ये, त्याला तुम्ही पण वेळ असल्यास. मी हो म्हणत त्यांच्या मागे गेलो. चौथ्या मजल्यावर दारातच साठीमधील एक भगिनी कोकणी पद्धतीने नेसलेल्या नऊवारी साडीत उभ्या होत्या. त्यांना हात जोडून नमस्कार करीत स्वामीजी विचारत आहेत, आपणच खरे काकू ना? त्यावर त्याही प्रतिनमस्कार करीत, हो हो, हात या ना म्हणतायत, आम्ही आत जातो. स्वामीजी म्हणतायत, तुमचा हा फ्लॅट विकायचा आहे असे कळल्यावरून पाहायला आलो. त्या विचारतायत, आपण? मी बाळासाहेब वाकले, पण फ्लॅट या प्रकाश कुलकर्णींना घ्यायचा आहे असं असं म्हणत त्यांनी सर्व तीन फुलांची जागा फिरून दाखवली. लाईट नळ संडास सर्व सोय आहेत म्हणाला. तुम्ही का विकणार आहात असे स्वामीजींनी विचारलं. मुलाने दुसरीकडे फ्लॅट घेतला म्हणून असे उत्तर मिळेल. कितीला विकणार आहात? त्यावर 2,30,000 एवढी किंमत आहे. बरं आहे, उद्यापर्यंत आपणाला काय ते कळवतो असे सांगून स्वामीजी व त्यांच्याकडून आम्ही सर्वजण बाहेर पडलो. इमारतीबाहेर खाली रस्त्यावर आल्यानंतर स्वामीजींना मी आमच्या भिडेवाड्यात येण्याची विनंती केली. त्यावर ते किती वाजले असे विचारतात. 10:30 वाजतायत असे प्रकाश कुलकर्णीने सांगितल्यावर माझ्याकडे पाहत म्हणाले, चला थोडा वेळ म्हणजे 5-10 मिनिटंच मी थांबणार आहे. तेव्हा मी लगबगीने पुढे होऊन लतूताईला निरोप दिला. तिने पटकन तिची खोली स्वच्छ झाडून त्यावर छान बैठक घातली, पिण्यासाठी पाणी आणून ठेवले. तेवढ्यात स्वामीजी स्वामीजीसह सर्वजण आले. हं, काय म्हणते स्वतः असे म्हणून खोलीतील ज्ञानोबाच्या मूर्तीला नमस्कार करून सर्वजण आसनस्थ झाले. नंतर आम्ही नमस्कार केल्यानंतर बसा म्हणाले. मी दूध आणतो असे लोकांना सांगत असताना हे काय मी आणलंय असं ती सांगते. स्वामीजी खोलीचे निरीक्षण करून म्हणतात, खोली चांगली आहे पण दोन्ही कोपऱ्यात किती आडगळ साचून ठेवलीच गेला का, आणि भिंतीचेही कोपरे पडतायत. यालाच देशस्थाचे तसेच दर्शन तर म्हणायचे नाही ना, असं काय हो म्हणता असं सरलाताई नरेश त्यांना सांगतो. तेव्हा लोकताई, नाही नाही, ते हात देऊन सांगते, दिवाळी निमित्त आवरावर चालली आहे. तेव्हा स्वामीजी म्हणतात, ही आवरावर कधी कुठपर्यंत चालणार आहे? दर मंगळवारी तू इथे केंद्र घेतलीस ना, मग केंद्राची जागा कशी स्वच्छ पाहिजे, प्रसन्नता वाटली पाहिजे. कसं काय वाटत तुला लता? लता हात जोडून मान हलवत, तुमच्यासारखंच वाटते स्वामीजी. हो ना, मग लवकर लवकर आपण या पुरीचं रूप बदललेलं मला दिसलं पाहिजे. मी पुन्हा पुलीचं नव बदललेलं रूप पाहायला येणार आहे. तेवढ्यात गरम मसाला दूध येते. स्वामीजी सरलाताईसह सर्व मंदिरे घेतात. त्याच वेळी मी स्वामीजींना सर्वासह आमचे खोलीत वर यावे अशी विनंती करतो. त्यावर आता नको उशीर होतो आहे, पण लताची बदललेली खोली पाहायला येईन तेव्हा आहोस येईन असे म्हणतात आणि निघतात. त्यांना पोचवायला म्हणून आम्ही बाहेरच्या रस्त्याकडून जातो, हात जोडून नमस्कार करतो. त्यावर बराय म्हणून स्वामीजी सरलाताई आणि कुलकर्णी कुटुंबीय मंडळी बाईक बाजीराव रोड क्रॉस करून जातात. ते दृष्ट्या होईपर्यंत आम्ही त्यांना पाहत आहोतो. नंतर लसूताई व मी वाड्यात येतो. स्वामी सरलाताईच्या भेटीच्या आनंदाने प्रफुल्लित होईल. वाड्यात आल्याबरोबर लतूताई विजय कुलकर्णींना फोन करून बोलावून घेते. ते आल्यानंतर त्यांच्या सल्ल्याने खोलीमध्ये काय काय करायचे त्याचा आराखडा तयार केला. त्यावर उठून एका आठवड्यातच खोलीचा संपूर्ण कायापालट होतो. पुरीच्या भिंती संगमरवरी टाईल्सने सुशोभित करण्यात आल्या. कोणालाही त्या पाहुणे सजवून सुशोभित करून त्यामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांची आकर्षक मनोवेधक आणि सुबक मूर्ती ठेवण्यात होती. संगमरवरी भिंतीवर ज्ञानोबा, तुकोबा, राम, सीता, कृष्ण, राधा, गुरुदेव, दत्त इत्यादींच्या प्रतिमांच्या टाईल्स ही बसवण्यात आली आणि खरोखर हे पालेतले कुलीचे स्वरूप पाहण्यासाठी महिन्याभरातच म्हणजे रविवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी कर्लाता इथं स्वामीजी जेव्हा शेजारच्या आठवडे डॉक्टरांच्या वाड्यात काही कामानिमित्त आले असताना ते आटप गाव आमचे भिडेवाड्यात सुमारे 4:30 मला काढले. त्यांनी लतूताईला आधीच कल्पना दिली असल्यामुळे ती तयारीतच होती. स्वामीजी व सरलाताईच्या आगमनानंतर दारातच त्यांच्या पायावर दूध पाणी घालून औक्षण केले आणि त्यांना काळापाळ झालेल्या खुली भाग साधा पूर्ण केले. तेथे साध्यपूजेची तयारी करून ठेवली. त्याप्रमाणे लतूताईने मोठ्या आनंदाने दोघांचीही स्वामीजी आणि सरलाताईची साध्यपूजा केली. दोघांनाही कोडीचे बदललेले अंतरंग पाहून फारच आनंद झाला. त्यांनी परम संतोषाने वा बहुत अच्छा म्हणत लतूताईची साथ घेत नंतर तिला एक अभंग म्हणायचा. लतूताईने जाऊ देवाची या गावा देवधीर विसावा हा अभंग म्हटला. त्यावर स्वामीजी म्हणतात देव स्वतः खोलीत आला तरी तू देवाच्याच गावाला जायचं म्हणतो. आता या खोलीतच विसावा घ्यायचा. माझ्याकडे पाहून स्वामीजी मला सांगतायत ही ज्ञानोबाची मूर्ती ठेवली आहे ना त्या कोणाड्यातच या मूर्तीच्या पुढे ही लतूताई विश्रांतीसाठी बसणार आहे. त्यावर लतूताई पुन्हा एकदा स्वामी व सरलाताईंना नमस्कार करते. त्यानंतर गोड शिरा पोहे आणि गरम मसाला दूध असा अल्पोपहार झाला. त्यानंतर मला म्हणाले चला कुठे काका आता तुमच्यावरचा खोलीत जाऊ. स्वामीजी आज नक्कीच आपल्याकडे येणार म्हणून सौभाग्यतेने आणि मुलीने जिना पायऱ्या रांगोळीने सजवला होता. डोकी वर आल्यानंतर दारातच सौभाग्यतेने त्यांच्या पायावर दूध पाणी घालून औक्षण केले. हात येऊन सोफ्यावर बसले आणि पुन्हा उठून सरलाताईच्या मागे स्वयंपाकघर पाहायला झाले. देवाऱ्यातील देव हे निरखून पाहिले. विठ्ठल रुक्मिणीच्या छोट्या मूर्ती आणि लंगडा बालकृष्ण पाहून खुश झाले. दोघांनी प्रेमभावाने त्याचे नमस्कार केले आणि पुन्हा सोप्यावर येऊन बसले. चांगली तुमदार आहे हो तुमची खोली माझ्याकडे पाहत नाही. त्यांना 2 कपात दूध दिले तेव्हा आणखी 2 रिकामे कप आणता का असे सौभाग्यला म्हणाले. तिने रिकामे कप आणल्यानंतर त्यात त्यांच्या दोघांच्याही कपातील अर्धे अर्धे दूध उठून ते कप आम्हाला त्याच्या हातात देऊन आमच्याबरोबर तुम्हीही घ्या म्हणाले. सोफ्यासमोर त्यांच्या पायाशी बसून आम्हीही तो अत्यंत मूल्यवान आता स्वामीने दिलेला महाप्रसाद म्हणून ते दूध घेतले. पायावर डोके ठेवून उभय त्यांना नमस्कार केले. तेव्हा मोठ्या प्रेमाने सोसून आणि नंतर दोन्ही हात उंचावून परम संतोषाने आम्हाला आशीर्वाद दिले आणि आता समाधान झाले ना कुठे काका तुमचे असे म्हणत जायला निघाले. त्यावर मी होय स्वामी चांगले समाधान वाटले. आज खरोखर चालत्या बोलत्या लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने चांगले समाधान वाटले. त्यावर ते भले म्हणून जिन्याच्या पायऱ्या उठून खाली गेले. खाली लोकताई उभी होती. दारापर्यंत आम्ही वसवायला गेलो आणि ते दोघेजण दिसण्याचे होईत पाहतच राहिले. हरी ओम तस्त.
कृपया सर्वांनी जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावे.
एका भगिनींचं पत्र आहे त्याच्यात शेवटी एक प्रश्न विचारलेला आहे का? पत्राचा सुरुवातीचा मजकूर मी वाचत नाहीये. आपल्या केंद्रात जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाचं सारांश वर्णन पत्राने ठिकठिकाणी पाठवलं जात, त्यासंबंधी त्यांनी सुरुवातीला लिहिलेलं आहे. परमार्थात आल्यावर किंवा अनुग्रह घेतल्यावर जेव्हा सद्गुरूंचे आपण बोट धरतो तेव्हाच आपल्याला स्वतःलाच अशी अनुभूती येते की आपण एखादी गोष्ट नकारार्थी चुकीची होत असेल तर स्वामीजी आपल्या हृदयात बसूनच आपल्याला मार्गदर्शन करतात. तू हे जे करतोस ते चुकीचे आहे, आपल्याला ते चुकीची कृती कधीच करू देत नाहीत. जेव्हा असे आपल्यालाच जाणवते तेव्हाच समजावे. दिशा दाखविणारे सद्गुरु आपल्याच हृदय सिंहासनावर विराजमान आहेत, तेव्हा आपण कधीच चुकीचे पाऊल टाकणार नाही. स्वामीजी, कधी कधी मला असे वाटते की माझी पारमार्थिक हानी झाली आहे, माझे मन लवकर एकाग्र होत नाही, ध्यान व्यवस्थित लागत नाही, हृदयात कोरडेपणा रुक्षता जाणवतो, कोणाबद्दलही प्रेम वाटत नाही, जीवन रुक्ष वाटते, फक्त कर्तव्यापुरते उरलो असेच वाटते, मनातील मच्छर दूर होत नाही. माझ्या जीवनात घडलेल्या घटनांचे प्रतिसाद ध्यानाला अडथळा ठरतात, लोकांतात राहावेसे वाटत नाही, नेहमी नेहमी एकटे अबोल राहावे वाटते, मन सुन्न होते, परमार्थाची वाटचाल करताना कर्मकांडात गुंतावे का न गुंतावे हे समजत नाही, काय करावे हे समजत नाही. साधकाने खूप जपून वागावे असे म्हणतात, म्हणून आपण नेहमीच चांगले राहतो, वागतो, सरळ मार्गाने जातो, तसेच स्वामीजींची शिष्या म्हणवतो, म्हणूनच निमूटपणे सर्वच गोष्टी सहन करतो, शांत राहण्याचा प्रयत्न करतो, उलटा प्रतिसाद देण्याचे टाळतो, क्रोधाला तरी शांत बसतो, हे सर्व स्वामी कृपेने करण्याचा प्रयत्न करतो. पण कधी कधी एखादी गोष्ट सहन केली तरी ती पुन्हा पुन्हा उगवते. माणसाच्या सहनशीलतेचा अंत होतो व आपण राक्षसी वृत्तीने वागतो व क्षणात आपली प्रतिमा डागळते, तर स्वामीजी हा मनाचा बॅलन्स कसा सांभाळावा ते समजत नाही आणि मनाला औदासीन्य प्राप्त होते तरी मार्गदर्शन करावे, स्वामीजी हा पत्र प्रपंच थांबवते असं दिलेलं आहे. या पत्राबद्दल मला काय म्हणायचं ते खरंच काही समजत नाही. जी मनस्थिती या भगिनींनी आपली स्वतःची करून घेतलेली आहे त्याच्यातून मार्ग कसा? मन लवकर एकाग्र होत नाही, ध्यान व्यवस्थित लागत नाही, हृदयात कोरडेपणा जाणवतो, कोणाबद्दलही प्रेम वाटत नाही, जीवन रुक्ष वाटते, फक्त कर्तव्यापुरते उरलो असेच वाटते, मनातील मच्छर दूर होत नाही, घडलेल्या घटनांचे प्रतिसाद ध्यानात अडथळा ठरतात, लोकांतात राहावेसे वाटत नाही, नेहमी एकटे अबोल राहावे वाटते, मन सुन्न होते, परमार्थाची वाटचाल करताना कर्मकांडात गुंतावे का न गुंतावे हे समजत नाही, काय करावे हे समजत नाही. अशी सगळी मनस्थिती असल्यामुळं कधी कधी जेव्हा सहनशीलतेचा अंत होत असेल तेव्हा त्या म्हणतात की आपण राक्षसी वृत्तीने वागतो आणि आपली प्रतिमा परत डागाळतो. ती प्रतिमा डागाळल्यामुळं त्याचा परिणाम म्हणून परत समाजात जावंसं वाटत नाही, एकांतात राहावं असं वाटतं, असं एक दुष्टचक्र निर्माण झालेलं आहे. लौकिक जीवन जे आहे ते लौकिक जीवन यांचं इतकं चांगलं नाही आहे. या भगिनींच अडचणी आहेत, संसारात अडचणी आहेत, त्यांना सहन होणार नाही अशा अनेक गोष्टी यांच्या बाबत घडलेल्या आहेत. स्वामीजींच्या अनुग्रहित आहेत, नियमित केंद्रामध्ये पूर्वी येणाऱ्या अशा आहेत. अशा करता हे पत्र वाचून दाखवलं, त्यांना हे उत्तर पाठवलं जाईल एक म्हणजे, आणि दुसरं म्हणजे अशा प्रकारची मनस्थिती आपल्यापैकी कोणाला कधीतरी जर ग्रासून आली, जे अशक्य आहे, तुम्ही इथं राहता, स्वामीजींच्या बरोबर आहात, त्यामुळे असं होणं खरंच कठीण आहे, शक्य नाही, तरी देखील घरगुती कोणत्या गोष्टीमुळे अति खिन्नता जर निर्माण झाली तर काय करावं, असा प्रश्न कदाचित तुम्हालाही ग्रासेल. संसारात सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात असं खरंच होत नाही. संसारोयम अतीव विचित्र हा असंच संसाराबद्दल म्हटलेलं आहे, ज्याचा कसलाच अंदाज नाही, नियमाने इथं काहीही होत नाही. संसारामध्ये 2×2=4 असतील असं नाही, परमार्थामध्ये आहे, परमार्थ नियमाने चालतो. संसारामध्ये दैवम चैवात्र पंचमम अशी एक गोष्ट भगवंतांनी सांगून ठेवलेली आहे. दैव हे एक पाचवं कारण संसारामध्ये किंवा प्रपंचामध्ये निश्चितपणाने आहे. कोळशाचा व्यापार करणारा कालांतराने कोट्याधीश होतो आणि हिरे आणि रत्न विकणारा भिक्षाधीश होतो, असा संसाराचा विचित्र नियम आहे. संसारामध्ये आपली मुलं आपल्या मनाप्रमाणे निघतील असं नाही, वागतील असं नाही, ती उत्तम शिकली तरी आपल्याला विचारतील असं नाही, त्यांचं आणि आपलं जमेल पटेल असं नाही. मुलांचं सोडून द्या, आपल्या पत्नीचं आणि आपलं जमेलच असं नाही, फार विचित्र गोष्ट आहे. मध्यंतरी एक खूपच वयस्कर गृहस्थ मला येऊन भेटले, म्हणाले माझ्या पत्नीला काहीतरी समजावून सांगा, फार जुन्या जुन्या गोष्टी उकरून काढते आणि इतकी बडबड करत राहते, तुमचं यावेळेला हे चुकलं, त्यावेळेला ते चुकलं, तेव्हा असे का वागलात, ते म्हणाले आता मी काय करणार, तेव्हा जे झालंच आहे, पण मला थोडी देखील स्वस्थता ती देत नाही. त्यामुळे पत्नीचं आणि तुमचं देखील जमेलच असं सांगता येत नाही. तुम्ही जर ठरवलं की आता ते झालं ना, होऊन गेलं ना, संपलं ना, पण ती तसं मानेल असं नाही. ती तुमच्या जर मागं लागली काय असं काय केलं म्हणून, तर तुम्हाला उत्तर तरी देणं, गप्प तरी बसणं, घरातून बाहेर तरी पडणं, म्हणजे स्वास्थ्य तर बिघडलं. आपली नोकरी, उद्योग, व्यवसाय हा स्थिरतेने राहीलच असं नाही, राहतो, बऱ्याच वेळेला राहतो. आपलं आजारपण अथवा आपल्या संबंधितांचं आजारपण ही एक गोष्ट असते. अगदी नियमाने केंद्रात येणाऱ्या व्यक्तींच्या घरी आजारपण जर निर्माण झालं तर ते केंद्रात येऊ शकत नाही. परीक्षा प्रारब्ध ही एक गोष्ट आहे, खूप सगळं उत्तम चाललेलं पण ज्या स्वाभाविक कर्तव्यात्मक गोष्टी आहेत त्यामुळे अचानक तुमचं येणंही बंद पडतं. वर्षानुवर्षाच्या आजारपणामुळं तुमच्या अथवा तुमच्या घरातल्या मंडळींच्या कोणाच्या तरी सगळं जीवनचं जीवन नाहीस झालं असं देखील होऊ शकतं. एखादं मूल जर जरा कमी किंवा व्यंग निर्माण झालेला असं झालं तर सगळं आयुष्य संपलं. संसाराचं हे स्वरूप आहे. संसारातली जी दुःख आहेत ती दुःख आपल्या वाट्याला येणार, ती तुम्ही टाळू शकत नाही, ती दुःख येणार. प्रत्येकाच्या वाट्याला सगळी दुःख येतील असं नाही, पण काही ना काहीतरी दुःख ही वाट्याला येण्याची खूपच मोठी शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये परमार्थाचा नेमका रोल काय आहे? संसार तर संसाराच्या मार्गाने चालणार आहे. संसार दुरुस्त करणं किंवा त्याच्यातल्या कोणत्या गोष्टी बदलणं ही गोष्ट शक्य नाही. परमार्थ ही गोष्ट आता मी ज्या सांसारिक अडचणी सांगितल्या आणि त्याची एक भीषणता देखील सांगितली, तो नेहमीच भीषण असतो असं नाही, आनंदाचाही होतो, कधी कधी खूप आनंदाचा असाही होतो. एका चक्राकार गतीने ते चाललेलं असत. या संसारात आपल्याला परमार्थामुळे सुखी व्हायचं. आपण जो परमार्थ करतो त्या परमार्थाचं स्वरूप असं आहे की संसारात परमार्थामुळे आपल्याला सुखी व्हायचं असतं. जसं संसारात फ्रीज घेतल्यामुळं एक सुख मिळालं, संसारामध्ये वॉशिंग मशीन घेतल्यामुळं एक सुख मिळालं, सुविधा मिळाली, संसारामध्ये एअर कंडिशनर बसवल्यामुळं एक सुख मिळालं, सुविधा मिळाली, तसं संसारात परमार्थ केल्यामुळं एक सुख मिळावं, सुविधा मिळावी असा आपला प्रयत्न. मी काय म्हणतोय ते बघा. तर संसारात परमार्थ केल्यामुळं संसारात सुख मिळावं अशी परमार्थियांची किंवा परमार्थ जे सांगतात त्यांची भावना नाही. तर संसार ज्या गृहितावर आपण करतो त्याच्याऐवजी वेगळी गृहित परमार्थामध्ये सांगून जीवन जगायला परमार्थात शिकवलं. परमार्थातलं आपलं गृहित हे म्हणजे आपलं देह आणि आपलं या भूमितलावरचं वास्तव्य हे आपलं खरं गृहित आहे की आपण आहोत आगा मरहा बोलू न साहती आणि मेली या तरी रडती असं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. मरण हा शब्द सहन होत नाही, मेल्यावर रडतात आणि मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे हे लक्षात न घेणं, संसाराचं वैयर्थ लक्षात घ्यावं असं परमार्थ खरं म्हणजे आपल्याला सांगतो. एक म्हणजे जे तिथं गृहित म्हणून धरलेलं आहे संसार करताना तर ते गृहितच धरू नका असं परमार्थामध्ये सांगितलं. तुकाराम महाराजांचा अभंग देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मग तरीच हा जीव सुख पावे माझा बरवे केशी राजा करवाने. देह मी या भावनेतच विसर मला पाड असं होईल तेव्हाच सुख होईल हे मला समजून आलेलं आहे. संसारातलं गृहित तू देह मन बुद्धी आहेस हे आहे, तर परमार्थातलं जे गृहित आहे ते तू देह मन बुद्धी नसून देह मन बुद्धीच्या बुडाशी असणार अधिष्ठानभूत असणार चैतन्य अथवा जाणीव हे तुझं स्वरूप आहे. तू देह मन बुद्धी नाहीच आहे, तेच तू आहेस, तू परमात्मा स्वरूप आहेस असं परमार्थातलं गृहित आहे. आपण हे ऐकतो पण हे गृहित आपल्या ठिकाणी ठसलेलं नाही, त्या स्वामीजींचे अनुग्रहित आहेत, चांगले आहेत. पण हे गृहित ठसलेलं नसतं. वेळ प्रसंगी अचूक आपण म्हणजे देह अशीच आपली वागण्याची पद्धत असते, चालण्याची पद्धत असते, आपला मान आणि अपमान हा याच गृहितावर आधारित असतो, आपलं पुण्य आणि पाप याच गृहितावर आधारित असतो. आणि आचार्य न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रम न तीर्थो न वेदा न यज्ञा अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असा परमार्थ सांगतात. आणि आचार्य त्या सर्व संत असाच परमार्थ सांगतात. आपलं गृहित चुकत. हे जे जीवन आहे हे जीवन प्रत्यक्ष जीवन कसं आहे आणि मनस्थिती कशी आहे याच्याशी फरक असतो बरं का. कधी कधी सगळं चांगलं असलं तरी मनस्थितीच खराब होऊन जाते. सगळं चांगलं असतं पण मनस्थिती अतिशय खराब होऊन जाते अशा प्रकारची इथं वर्णन केले तशी. तर कधी कधी खूप खराब जीवन वाटायला येतं आणि खराब मनस्थिती असते. आणि कधी कधी खूप खराब जीवन वाटायला येतं पण तो असं म्हणतो की माझा देह हा काळाच्या हवालीच केलेला आहे आणि मी तर सच्चिदान. काय जीवन स्वरूपानंदांना लाभले तर बघा. वयाच्या 33व्या वर्षी कोणी म्हणतो की तुला पाठकोळी घेऊन आमच्या घरी घेऊन जातो 33व्या वर्षी माझ्या पाठुंगळी बस आणि माझ्या घरी मी तुला घेऊन जातो. चालण्याची देखील शक्ती नाही अशा प्रकारचं तरुणपणात जीवन. दुःखाबद्दल मी सांगतोय तुम्हाला. त्यांना विवाह करायचा होता, त्यांचं एका मुलीवर प्रेम होतं, तो प्रेम विवाह होणार होता पण आजारी पडल्यामुळं आपण आता विवाह करता योग्य नाही असं लक्षात आलं. त्यांच्या अशक्तपणा जातच नव्हता म्हणून त्या मुलीला त्यांनी पत्र लिहून कळवलं की तू तुझ्या मार्गाने जा. दुसऱ्याच्या घरी येऊन राहिल्यामुळं ते सगळे चांगले लोक आहेत तरी देखील आजकाल तर असं आहे की वृद्ध आई वडिलांना वाटतं की मुलांवर माझा भार नको. म्हणजे आता ही काहीतरी विचित्र जीवन मुलांनी म्हणलं ठीक आहे ठीक आहे. म्हणजे हा काळाचा महिमा की काय आई वडिलांचं आम्हाला करायला लागतं पण आई वडीलच इतक्या संकोचात हल्ली असतात आणि म्हणतात की आम्ही आपल्या मुलांपासून सध्या जरा दूरच राहतो, त्यांच्यावर आमचा भार नको. असं म्हणजे एकमेकांचा भार घेणं आणि सांभाळणं हे कर्तव्य आहे हे मुलांना समजेन असं झालंय आणि आई वडील देखील शक्यतो नको असं म्हणतात. अशा परिस्थितीत संपूर्ण परावलंबी जीवन दुसऱ्याच्या घरी जाऊन राहण्याचं असं त्यांना करायला लागलं. त्याचं दुःख असेल का नसेल विचार करा. शरीर प्रकृती नाही, स्वतःच सगळं जीवन जे ठरवलेलं होतं ते जगता येत नाही, दुसऱ्याच्या घरी राहायला लागत आहे, स्वतःची कोणतीही आर्थिक कमाई नाही. स्वामीजी म्हणायचे की आपलं माणूस कोणी नाही, आपली आर्थिक स्थिती संपूर्ण परावलंबी, नाहीच आर्थिक स्थितीच नाही स्वतःला अशी गोष्ट. आणि तिसरं म्हणजे शरीर प्रकृतीचा तरी आधार असतो. माणूस असं म्हणतो की काही नाही पण माझी तब्येत चांगली आहे, तेही नाही. अशा परिस्थितीत सापडलेली व्यक्ती कशा प्रकारचं जीवन जगून दाखवलं हे जर पाहिलं. शुक्ल पक्ष भृगु वासर रात्र आषाढींची नवमी 1856 शकाब्दी मृत्यू पावलो आम्ही. अगदी आपण मेलो इतपत अनुभव त्यांना आला, म्हणजे मरतोच गेलो आपण असं अगदी त्यांना वाटलं त्या भीतीमध्ये. मी असं म्हणतो की सगळ्या प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा आणि आशा सोडून संसार करता येईल का? स्वरूपानंदांसारखं जीवन वाटायला यायला पाहिजे असं नाही. कर्तव्य सगळी करायची आणि आशा ठेवायची नाही असं करता येईल का? मुलाला शिकवायचं, त्याच्या प्रगतीकडे लक्ष ठेवायचं, पण त्याच्या प्रगतीबद्दल देखील आशा धरायची. प्रगतीबद्दल देखील म्हणजे कसं, त्याने 85% मार्क पडले तर 90% मिळवायला पाहिजे होते म्हणून यांचंच खालीवर होतंय अशी आशा धरायची. जे होईल ते स्वीकारायचं. असं जगता येईल काही येणार नाही असं मी विचारतो. जी परिस्थिती असेल ती स्वीकारता येईल का येणार नाही, त्या त्या वेळेला जी येईल ती. माझं असं म्हणणं आहे की साधकाला ती यायलाच पाहिजे, यावी त्याला. त्यांनी आपलं अंतर्बळ वापरावं. अंतर्बळ श्रवणाने वाढेल. प्रत्येक वेळेस तुम्ही म्हणाल की आम्ही वापरू, पण आहे कुठं? या सगळ्या परिस्थितीला तोंड देता देता ते नाहीसच झालं असं होऊ शकत नाही. उलट परिस्थितीला तोंड देता देता अंतर्बळ वाढत. ज्याच्यावर परिस्थितीला तोंड देण्याचा प्रसंग आलेला नाही त्याला थोड्या गोष्टीने देखील फार घालमेल होते. मी असं ऐकलं की पोर्तुगीजांचं राज्य जेव्हा पणजीमध्ये गोव्यामध्ये होत तेव्हा त्यांना काहीच एक रिपोर्ट असावं तसं त्यांनी ते केलेलं होतं. तिथल्या लोकांना देखील एकदम ऐषारामाची सवय लागलेली होती. कसलीच अडचण नाही असं जीवन होत. फक्त सत्तेविरुद्ध काही बोलायचं. सगळं त्या लोकांनी मान्य केलं. आणि जेव्हा भारत सरकारच्या नियंत्रणाखाली ते आलं तेव्हा पेपरमध्ये अशी बातमी आली की आता भारत सरकारचे नियम, त्यामुळे इन्कम टॅक्स वगैरे या सगळ्या गोष्टी इथं लागू होतील, तर आश्चर्याची गोष्ट आहे ही बातमी आल्यानंतर 7 ते 8 लोक बातमी वाचून हार्ट अटॅकने गेले की आता आपल्या इथे इन्कम टॅक्स लागू होणार आहे, आपल्याच इन्कमवर टॅक्स लागू होणार आहे की जे तिथं नव्हतं. कसं स्वीकारत नाही असं जर असेल एवढंच नाही तर त्यांची मनस्थिती अशी होती की कशाला भारतात जायचं, आहे ते चांगलं आहे की आपलं, अशी मनस्थिती होती. कारण देश स्वातंत्र्य काही स्फुल्लिंग असा पत्ताच नव्हता. इथून मंडळी जात होती ते स्वतंत्र करायला आणि ते मस्त मजेत होते. कोणता भरोसा होता त्यांना? त्यांच्या सुखाचाच भरोसा होता त्यांना. राहिलं नाही राहिलं, जेव्हा राहत नाही असं लक्षात आलं तेव्हा मोठे कठीण दिवस आपल्याला येणार या कल्पनेनेच 5-6 लोक पहिल्याच दिवशी बातमी वाचल्या वाचल्या हार्ट अटॅकने गेले. असं जसं व्हावं तसं एखादी गोष्ट खूप खालीवर संसारात अशा करता होतं की आपली तयारीच नसते. कोण समयो येईल कैसा याचा न कळे की भरवसा, तैसे पक्षी दाही दिशा उडवली जाती, तैसे वैभव हे सकळ कोण जाणे कैशी वेळ, काही सांगता येत नाही. पण जे असेल ते मला मान्य असेल त्या क्षणालाच मी मान्य करेन. आपण प्रभू रामचंद्रांच्या जीवनावरून काय शिकलो? ज्या क्षणाला राज्याभिषेक त्या क्षणाला वनवास. राज्याभिषेक कुठं आणि वनवास कुठं? संसाराच्या स्वरूपात हे सगळं बसलं, त्यामुळे ते त्यांच्या वाट्याला आलं. म्हणून मला असं म्हणायचं आहे की देह मी या भावाने फार जबरदस्त वर्तन करणारा जो आहे तर त्याची होणारी पंचायत ही आहे. आपल्याला केवळ संसार करण्यासाठी जन्म मिळालेला नाहीये हे कधी ना कधीतरी आपण समजून घेऊ. आपला जो संसार आहे तो उत्तम करण्यासाठीच केवळ आपला जन्म आहे हे कधी ना कधीतरी आपण समजून घेऊ. आपलं जे घर आहे ते घर म्हणजे आपलं सर्वस्व, इतके प्राण ओतल्यासारखं ते घरामध्ये जर ओतले तर थोड्या सुद्धा गोष्टींनी पार इकडे तिकडे होऊन जाईल. आपली मुलं, आपले नातेवाईक, आपला बँक बॅलन्स, या सगळ्याच गोष्टी. म्हणून आपलं गृहित जे आहे ते गृहित संतांकडे येऊन देखील आपण बदलत नाही ही आपली अडचण आहे. थोडंही आपण निधड व्हायला तयार नाही. म्हणून जर सकाळ दुपार संध्याकाळ म्हणेल कोणी की जसा संसार असेल तसा मला मान्य आहे आणि तशा संसारात देखील, कारण संसाराशी त्याचा संबंधच नाही, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी परमात्मा स्वरूप आहे, माझं स्वरूपच अविनाशी आहे, चैतन्य रूप आहे, तसा एक प्रश्न आल्यावर या प्रश्नातून मी त्याच्याकडे जाणार आहे. असं म्हणावं तर, असं म्हणत तर राहावं, संसारावर विश्वासच नको ठेवायला आणि तो जसा चालणार आहे तसं चालू द्यायचं. माझा मुलगा तिसरीत होता तर परीक्षा आहे म्हणून त्याला न उठवता जाग आली, न उठवता त्यांनी त्याला उठवायला लागायचं, शाळा आहे तुला जायचंय. उठला, वाचायला बसला, माझ्या लक्षात आलं स्वामीजी जे म्हणतात ते किती बरोबर आहे, संसार आपला आपणच होत असतो. त्याचाच त्याला धसका बसला, उठला, वाचायला बसला, आज परीक्षा आहे म्हणाला, झालं, ज्याची ज्याला जबाबदारी कळतीये. आता एखाद्याला कळत नसेल, ज्याला कळत नाही त्याला समजावून सांगणं देखील कठीण आहे. असं कधी तुम्ही पाहिलंय ज्याला कळत नाहीये त्याला समजावून सांगून समजलं? एक मुलगा अभ्यास करत नाहीये आणि आई वडील मागे लागले आणि त्याने अभ्यास केलाय, असं कधी झालंय? आमच्या ओळखीचे एक कुटुंब, त्यांची मुलगी खरी हुशार तिथे, पण त्याला तिला ते अभ्यास करत नाही म्हणून घरातून बाहेर सोडेन असे झाले. 10वीचं वर्ष होतं, घरातून बाहेर जायचं ना, बस तुझ्या खोलीत बस आणि काय करायचंय तो अभ्यास कर. तर त्या सांगत होत्या की आम्ही आणि दार लावून अभ्यास करायची, दार उघडलं की हे काय अभ्यास होतं असं. एके दिवशी त्यांनी दार ढकललं तर दार लावायचं विसरलेली होती, तर पुस्तकात घालून दुसरं एक पुस्तक वाचत होती. ज्याला करायचंच नाहीये तो करतच नाही, कादंबऱ्या वाचत होती. त्यामुळे संसार सरळ मार्गाने त्याला जसा व्हायचा आहे तसाच होतो. आणि आपण मात्र अशा संसारामध्ये, स्वरूपानंदांचं जीवन मी तुम्हाला सांगितलं खूप टोकाचं, तुकाराम महाराज देखील म्हणतात, न मिळव खावय न वाढव संतान परी हा नारायण कृपा करो, ऐसी माझी वाणी मज उपदेशी आणि कर इतरांशी हेच सांगतो. त्यामुळं या सर्वातून सुटण्याचा मार्ग, मनाचा बॅलन्स सांभाळणं कसा सांभाळायचा, तर आपण मनाचा बॅलन्स बिघडण्यासाठी फार फार एका बाजूला वजन टाकलंय सगळंच, त्यामुळं ते फार फार झुकलंय ते पारडं, तर तसं नको करायला. संतांच्या सहवासामध्ये यावं, समजून घ्यावं, परमार्थाचं स्वरूप समजून घ्यावं, जीवाचं आत्म्याचं स्वरूप समजून घ्यावं, संसाराचं स्वरूप ते सांगतात तसं समजून घ्यावं, आणि तरीही तो करावा लागतो कर्तव्यात्मक बुद्धीने, कुठेही कमी आपल्या बाजूने न पडता तसा प्रयत्न करत, आणि जो परिणाम होईल तो जसाच्या तसा स्वीकारत करा. आत्मबुद्धी राखून करावा. ही गोष्ट चुकली की हे सगळं आलं असं म्हणून सांगतात. ईश्वर सर्वत्र भरलेला आहे असे गीता सांगते, पण तो आपणास दिसत नाही. पण तो ईश्वर जाणायचा कसा? भगवंतांनी 10व्या अध्यायात सांगितले आहे की जे जे उच्च व विजयी किंवा उत्तम ते माझे रूप आहे, पण सर्वाभूती परमेश्वर कसा आहे हे कसे ओळखायचे? सुरुवातीला सर्वाभूती ओळखायला गेलं नाही तरी फक्त ही वचन लक्षात ठेवा, सर्वाभूती तो आहे हे वचन लक्षात ठेव. पण सर्वाभूती ओळखता आला नाही तरी चालेल, काही नाही दिले. ईश्वर सर्व भूतानां हृदयशेर जिन तिष्ठती असं जे म्हटलेलं आहे, आपल्या हृदयाच्या ठिकाणी तो प्रथम पहावा. प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन, सवेची उघडी लोचन तव विश्वरूप देखे. त्यामुळं असा सर्वाभूती वगैरे एकदम दिसणं शक्यच नाहीये. आपल्या अंतर्यामी तो आहे हे समजावं आपल्याला, हे समजण्यासाठी श्रवण करावं, ध्यान करावं, नाम घ्यावं. ध्यानाने मनाचं अमन व्हावं, चित्ताचं अचित्त व्हावं. चित्त जर हरपलं तर चैतन्य प्रकट होत. त्यांनी ते म्हटलेलंच आहे की तो सर्वत्र भरलेला आहे पण दिसत नाही, जाणायचा कसा? तर आपल्या आपल्या ठिकाणी प्रथम तो जाणला जातो, आणि उलटी प्रक्रिया नाहीच, एवढी एकच प्रक्रिया आहे. प्रथम आपल्या ठिकाणी तो जाणला जातो आणि मग नंतर तोच जो आपल्या ठिकाणी आहे तोच सर्वांच्याही अंतर्यामी आहे असा विवेक निर्माण होतो. आणि हे जे जाणणं आहे ते तत्वतःच असतं, विवेकानेच ते जाणलं जातं. तो डोळ्याचा विषय नसल्यामुळं ओळखणं किंवा पाहणं किंवा समजणं, जशी ही मूर्ती मी पाहतोय तसं तुमच्या अंतर्यामी कोणती मूर्ती पाहायची नाहीये, तर विवेकाने जे तत्व माझ्या अंतर्यामी आहे तेच चालत्या बोलत्या सर्वांच्या अंतर्यामी आहे हे नंतर विवेकाने समजून घ्यावं. म्हणून वचन तर खूप आहेत की मीच सर्वत्र भरून राहिलेलं आहे वगैरे, पण ती आत्ता फारशी लक्षात घेऊ नका. आपल्या जोपती जी वचन आहेत ती प्रथम आपण आत्ता लक्षात घेऊ. आपल्याला करण्याजोगतं जे आहे ते आपण प्रथम लक्षात घेऊ, आणि ते समजलं, एकदा पिंडामध्ये तो आहे हे समजलं, तर मग अनेक पिंडांमध्ये आणि ब्रह्मांडामध्येही तो कसा भरून राहिलेला आहे हे समजेल. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर निशी ते वस्तू निगा. आपल्या अंतर्यामी आहे असं मी म्हटलं म्हणजे कोण आहे? तर मी 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 असं जे स्फुरण आहे, जे देहाच्याही निरपेक्ष, मनाच्याही निरपेक्ष, बुद्धीच्याही निरपेक्ष, त्याच्याही बुडाशी एक केवळ अहम अहम इति साक्षात आत्मरूपेण भाती असं रमण महर्षी म्हणतात. मी मी म्हणून प्रतीत होणार असं जे सर्वांच्या अंतर्यामी असणारं स्वरूप आहे. मी असं म्हणतो की मी, पण या छाती पुरताच मी आहे का? त्यामुळं तसं त्याच्याकरता खून देखील नाही. देहाच्याही मनाच्याही बुद्धीच्याही पलीकडं ज्या कारणाने देह मन आणि बुद्धी चालते बोलते हलते असं मूळ कारण, तो हुंकार मी मीचा जो आहे तो खरा म्हणजे परमात्म्याचाच आहे. त्यामुळं अनेकांनी जसं समजून घ्या की मी कोण आहे, किंवा मी तोच आहे. ब्रह्मांड महर्षी म्हणत असत की मी कोण आहे एवढा प्रश्न विचारा आणि शास्त्राची उत्तरं देऊ नका, ठोकळेबाज उत्तरं नको, की मी म्हणजे आत्मा आहे, मी म्हणजे परमात्मा आहे असं नको. मी कोण आहे एवढं विचारा, आणि तुम्हाला माहीत नाहीये मी कोण आहे, त्यामुळे केवळ चिंतनात लागा की देह म्हणजे नाहीये, देह म्हणजे मी नाही. कशावरून नाही? जेव्हा एखादी व्यक्ती जाते तेव्हा देह तर जाग्यावरच असतो, पण मग ती गेली कशी? याचाच अर्थ देह म्हणजे मी नाही. प्रत्येकाला काहीतरी कारण मीमांसा आहे, म्हणजे देह माझा आहे पण मी देहापेक्षा वेगळा आहे. मी म्हणजे मन आहे का? उत्तर देऊ नका की मी मन नाही मी आत्मा आहे. श्रमण महर्षी म्हणत असत की पहा मन म्हणजे खरं तर मी आहे का, जे कधी सुखी असतं कधी दुःखी असतं कधी विकारी असतं कधी ईश्वर भावाने युक्त आहे असं असतं तर कधी मनच नाही अशी स्थिती असते. मी म्हणजे मनही नाही असं एक एक आणि मग मी आहे कोण? सर्वच संपल्यावर तरीही जो मी शिल्लक राहतो तो आपोआपच समजेल, तुम्हाला रिअलाइजच होईल. किंवा तोच मी आहे असं म्हणा, त्याचं स्वरूप जे शास्त्राने सांगितलं ते बुद्धीत मी ठसू देत, आणि एवं गुण विशिष्ट माझं स्वरूप आहे. अर्थात देहाचं स्वरूप तसं नसल्यामुळं देह मी नाही मन मी नाही हे त्याच्यामध्ये आपोआपच येत. नामस्मरणाने देखील नाम घेता घेता आपला सगळा मी चा भाव त्या नामामध्ये ओतला जातो, इतका की जणू मी विसरलाच जातो आणि फक्त नाम शिल्लक राहत. मी नाम घेतो आहे हेही जात आणि ते नाम आहे ते परमात्म्याचं आहे हे लक्षात घेऊन नाम घेत असल्यामुळं आणि माझी भावना संपल्यामुळं फक्त परमात्मा शिल्लक राहतो. आणि तो परमात्माच माझा भाव होऊन जातो. पण काही करून सुरुवातीला आपल्यामध्येच तो समजणार हे निश्चित. आतच त्याची प्रचिती येईल. त्यामुळं सर्वत्र भरलेला ईश्वर जो आपल्याला दिसत नाही अशा करता दिसत नाही की त्याला पाहण्याचं आपल्याला ज्ञान नाही म्हणून आपल्याला तो दिसत नाही, आपल्याला ती दृष्टी नाही म्हणून आपल्याला तो दिसत नाहीतर आत्ता सर्व ठिकाणी तो उपस्थितच आहे, आपल्याला कसा बरं दिसत नाही? आपल्याला अशा करता दिसत नाही की आत त्याला पाहण्यासाठी जो बोध लागतो तो बोध आपल्यापाशी नाही, त्या बोधाची दृष्टी आपल्यापाशी नाही. विश्व हे सारावे परवते मग घेयावे माते तैसा नोहे आयते सकटची मी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सगळं विश्व बाजूला सारून मग त्याला जाणायचं असं नाही. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कारण पाहण्याची क्षमता निर्माण झाली, आत प्रथम पाहिल्यावर बाहेर पाहण्याची क्षमता निर्माण झाली, मग आहे मग तुम्हाला इथंही परमात्मा दिसेल पांडुरंगाच्या ठिकाणी. आणि मग जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळ असं देखील होऊ शकेल. पण सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही रूप वर्ण गुण जेथे तो हा श्रीहरी, तो हा श्रीहरी आहे पाहिला विटेवरी. पण तो सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावर्ण नाही रूप वर्ण गुण जेथे तो प्रथम आज समजतो मग तिथेही समजतो. सगुणाबद्दल प्रेम निर्माण होण्यासाठी आणि सगुणामुळे अंतःकरण कासावीस होण्यासाठी देखील ते सगुण कशातून आलेलं आहे हे समजणं खरंच गरजेचं आहे. मला आश्चर्य वाटायला लागलं की माझं ध्यान चांगलं लागायला लागलं, ध्यानात समाधान मिळायला लागलं आणि मग माझे डोळेही पाणावायला लागले. हे कसं काय झालं? असं जे भक्त म्हणून असतात, नेहमी आपण भक्त म्हणून म्हणतो की पूजा करतात, अनेक कर्मकांड करतात, विधी करतात, तसं काहीच न करता याचं कारण त्याचं स्वरूप आपल्या अंतर्यामी समजलं असा भाव निर्माण होतो आणि तो हा सगुण साकार आहे असं समजतं, फार जवळीक निर्माण होतो. एरवी आपल्या आत देखील जो समजणारा आहे त्याला विसरल्याखेरीज जे समजता येत नाही. समर्थ म्हणतात जे आठवितात विसरीजे, विसरोन आठविजे, जाणोनिया नेणीजे परब्रह्मते. अशी ज्याच्याकरता म्हणून फार तोलांट उड्या मारायला लागतात संतांना अशी गोष्ट आत स्पष्ट समजल्यानंतर बाहेर असं लक्षात येतं की आपण त्याला आत कधी पाहू शकलो नाही, कारण पाहणारा संपला दरवेळेला आणि फक्त सुखाचा प्रत्यय आला, सुखरूप आपण झालो. तर तशा सुखाने भरलेला कोणीतरी आपण डोळ्यांनी पाहतोय. मग संतांचे शब्द कळायला लागले, आनंदाचा गाभा, कैवल्याची शोभा, विटेवरी उभा पंढरीचे. आज समजल्यावर मग सगळं समजत असं मी तुम्हाला सांगतो. त्यामुळं आत पाहणं ही त्या प्रक्रियेची सुरुवात आहे. सर्वाभूती परमेश्वर कसा आहे हे कसे ओळखायचे तर लक्षात ठेवा, आता फक्त बाकी काही आणि आत त्याला शोधायला लागा, त्या मार्गाला लागा. कोणीतरी विवेकानंदांना म्हटलं जनता जनार्दनाची सेवा, ते म्हणले जनता हा जनार्दन आहे हे तुम्हाला आधी तुमच्या आज जनार्दन आहे हे समजून देत मग जनता जनार्दन वगैरे शब्द वापरा म्हणाले. उगीच आपले शब्द आहेत म्हणून वापरू नका असं म्हणाले. एकदम जरा ते असे बाणेदार होते, पटकन बोलायचे. तुम्हाला काय माहिती जनता हा जनार्दन आहे? तुमच्या आजचा जनार्दन ओळखा असं पटकन म्हणाले. आणि कोणीतरी त्यांना सांगायला आलं की आत्मकल्याण आत्महिताय जगत हिताय च असं वाक्य आपण देऊ आपल्या संस्थेकरता. तर ते म्हणाले जगत हित वगैरे काही मला कळत नाही, आत्मकल्याण एवढं कळत. त्याच्यामध्ये मग सगळ्या जगताचं हित आपोआपच येत, कारण असा जो पुरुष असतो त्याच्यामुळे जगताचा सहजच फायदा होतो. तो जगताचं हित करण्यासाठी म्हणून काही करत नाही. सुचवणाऱ्याला असं सुचवायचं होतं की आपण आत्मकल्याण ही साधू आणि च म्हणजे जगत हिताय, जगत हित देखील साधू. ते म्हणले काय हे व्यर्थ शब्द, आत्मकल्याणच प्राधान्याचं आहे असं म्हणाले. त्याच्यामध्ये आपोआपच ते येऊन जाईल. भावार्थ असा की असा तो एकदम सर्वाभूती ओळखता येत नाही, आणि भगवंतांनी 10व्या अध्यायात जे सांगितलं, जे जे उच्च विजयी किंवा उत्तम ते माझे रूप आहे, हे सगळं चांगलं लक्षात ठेवायचं. आपण सगळी भगवद्गीता चांगली लक्षात ठेवायची, ती आपल्या आपल्या अनुभवाप्रमाणे कधी ना कधी तरी आपल्या उपयोगाला येते म्हणून लक्षात ठेवायची, म्हणून ऐकायची. पण सर्व आत्ता असे आपण जसे आहोत तसे अनुभवाला यायला बांधील नाही. म्हणून आपल्या अंतर्यामी त्याला जाणायचं. तसं हे पत्र आणि त्या पत्राच्या नंतर हा प्रश्न हे एकातून एक निघत असल्यामुळे मी त्या क्रमाने ते घेतले. कारण ही खून जर चुकला तर खरंच तो संसारामध्ये फार ओढला जातो आणि परमार्थ करताना हीच जबाबदारी आहे आपली, की आपण संसाराकडे वारंवार जशा पद्धतीने ओढले जातो तसे ओढले न जावो. स्वामीजींचं सगळं जीवन आणि चरित्र आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आहे, सगळ्या संतांचं आहे, त्या पद्धतीने आपल्याला चालणं भाग आहे. चांगलेच हे प्रश्न आणि कोणाचीही अशी मानसिक घालमेल पहिल्या पत्रासारखी अशी न होवो. आपण संतांकडे जे जातो ते संतांना म्हणायचं आहे ते नीट समजून घेऊन त्याचा अंगीकार केला तर मग या वेळा आपल्यावर कमीत कमी येतील. हरी ओम. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसूया. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.